भक्तवत्सल सद्गुरूंनी प्रसन्न होऊन भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार वरदान दिले आहे. सद्गुरू श्री दिगंबरदास महाराज कृतार्थ भावाने कीर्तनाचा समारोप करताना मूळ पद गात आहेत.
देव भक्तासाठी धरी अवतार, देव भक्तासाठी धरी अवतार, सगुण साकार होवो निया, सगुण साकार होवो निया, होवो निया. देव भक्तासाठी धरी अवतार, देव भक्तासाठी धरी अवतार,
देव भक्तासाठी धरी अवतार, देव भक्तासाठी धरी अवतार.
असुर मारोनी रक्षितो ब्राह्मणा, असुर मारोनी रक्षितो ब्राह्मणा, प्रभु देव राणा युगा युगे, प्रभु देव राणा युगा युगे.
देव भक्तासाठी धरी अवतार, देव भक्तासाठी धरी अवतार, देव भक्तासाठी धरी अवतार.
दास म्हणे देव भक्तांचा कैवारी, दास म्हणे देव भक्तांचा कैवारी, संकट निवारी स्वयमेव, संकट निवारी स्वयमेव.
देव भक्तासाठी धरी अवतार, देव भक्तासाठी धरी अवतार, देव भक्तासाठी धरी अवतार.
सगुण साकार होवो निया, सगुण साकार